जिथं तुमचं अस्तित्व संपतं ना तिथं आमचं राज्य सुरू होतं.